हॅलो, गुड आफ्टरनून सर. पराथ्री स्कीम मधून बोलतोय. हा सर, तुमची प्रॉपर्टी साठी काय रिक्वायरमेंट आहे का पुण्यामध्ये, फ्लॅट साठी वगैरे? हो आहेत ना सर. आता आमचे प्रोजेक्ट चालू आहेत सर, फुगाव, हिंजवडी, इथे वाकड आहेत, आठवडे, राटणी, बानेर, पावदान, सिंहगड रोड, दायरी, कर्वे रोड.
हिंजवडी मध्ये सर दोन प्रोजेक्ट आहेत. तुम्हाला कोणता फ्लॅट हवा सर? 1 BHK, 2 BHK?
2 BHK.
सर, हिंजवडी मध्ये आमचे दोन प्रोजेक्ट आहेत.
एक ट्रायडंट टॉवर पण आहे तिथे, 2 BHK असेल सर. 607 square foot कार्पेट एरिया आहे आणि त्याचे प्राइसिंग असेल सर 69 lakh% पुढे. देन हिंजवडीचा डिमांड कशी आहे सर? हा नाही सर, ब्लू रिज म्हणून आमचे टाउनशिप आहे हिंजवडीमध्ये, तिथे एक टॉवर आहे ज्याच्यामध्ये सर 742 square feet कार्पेट एरियाचा 2 BHK अवेलेबल आहे आणि त्याची प्राइसिंग असेल सर 64.99 lakh% पुढे. देन अजून दोन टॉवर आहेत सर, त्याच्यामध्ये 918 square feet कार्पेट एरियाचा 2 BHK आहे आणि त्याची प्राइसिंग असेल सर 85 lakh% पुढे. असे तीन टाईप मध्ये आहेत हिंजवडीमध्ये. तर तुम्ही एकदा साईट व्हिजिट करू शकता सर. साईट व्हिजिट मध्ये तुम्हाला जे आमचे बेस्ट ऑफर असतील ते बेस्ट ऑफर देतील सर आमचे साईट मॅनेजर. मी तुम्हाला सर ट्रायडंट आणि ब्लू रिजचे आमचे साईट मॅनेजरचे नंबर SMS करतो तुमच्या या नंबरवरती. तुम्ही जेव्हा जमेल तेव्हा साईट व्हिजिट करा, या वीक, नेक्स्ट वीक, जेव्हा जमेल तेव्हा. ओके सर, थँक्यू.